यहेस्केल अध्याय 27. परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले, आता तू मानवाच्या मुला सोरेविषयी विलाप कर आणि सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे, तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे, तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत. बांधाऱ्याने तुला सौंदर्याने परिपूर्ण केले आहे, त्याने तुझ्या सर्व फळ्या सिन्नरच्या सरोवणी केल्या आहेत. तुला ढोलकाठी करायला लबानोनातून गंध सुरू घेतले आहे. त्याने तुझी वल्ले बाशानामधील अलोनाच्या झाडाची केली. त्याने तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तदंताने जडलेल्या होत्या. तुझे शीड ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशातून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलिशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते. जे कोणी सिदोन व अर्दव येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्लवित असत. हे स्वरे, तुझ्यात सुज्ञ होते ते तुझे नावाडी होते. तुझ्यामध्ये गबलाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांची खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत. पारसी लुदी व पुटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरसाने आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत. ते तुझे वैभव दाखवत अवर्दची माणसे व हेलेखेची सैनिक स्वभावर तुझ्या तटावर असत आणि गमादाचे लोक तुझ्या बुर्जावर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चौकडे टांगून ठेवत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली. तारशीस तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे लोखंड कथील व शिष्य आणून विकायला माल घेत असत. यावान तुबाल आणि मेषक तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पित्राच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते. तेगामारचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे स्वारीचे घोडे व खेचर देऊन तुझ्याशी व्यापार करीत. ददांनी माणसे पुष्कळ किनारपट्टीवरून तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंभुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते. तुझ्या पुष्कळ उत्पन्नात आराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू जांभळ्या रंगाचे कापड सुती तलम कापड पवळे आणि मानके तुला पुरवत होते. यहुदा व इस्रायल देश यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिनिथाचा गहू मेवा मिठाई मध तेल आणि ऊद पुरवत होते. तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा तुझ्या सर्व मालाचा हेलबानाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्क तुझा व्यापारी होता. दान व यावान उसालपासून तुझा मालाबद्दल घडीव लोखंड दालचिनी उसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला. ददान तुझ्या खोगिराच्या आच्छादनासाठी उत्तम कापडाचा व्यापारी होता. अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे येडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते. शब्बा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मौल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते. हरान कन्ने व येदान शब्बा अशूर व गिलमद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापारांच्या वस्तू यांचा व्यापार करीत होते. तारशिसाचे जहाजे तुझा विकलेला माल वाहतूक करणारे तुझे कापले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालाहून जहाजाप्रमाणे खचून भरलेली आहेस. तुझ्या वल्ल्याकाराने तुला आफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या व्याराने तुला भर समुद्रात मोडून टाकले. तुझी संपत्ती तुझे व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू तुझे नाविक खलाशी आणि जहाज बांधणारे तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेले सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील. तुझ्या खलाशांच्या आरुळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील. जे कुणी वल्ली हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रातील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील. ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतिखेदाने ओरडतील. ते आपल्या डोळ्यात धूळ घालतील, राखेत लोळतील. ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील, गोंडपाट नेसतील, मनात अतिखिन्न होऊन तुझ्यासाठी मोठ्याने विलाप करतील. ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सेरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे का? तुझ्या व्यापाराच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत. तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याच्या पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस. पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले. समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांच्या दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत. लोकातले व्यापारी तुझा तिरस्कार करतात. तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.